विविध भारती पुणे, सुरेखा जोशी सादर करत आहे पुणे वृत्तांत. आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन घेऊन संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालख्या परतीच्या प्रवासाला निघाल्या असून आज दोन्ही पालख्यांचा मुक्काम पुण्यात आहे. तुकाराम महाराजांची पालखी उद्या पिंपरी चिंचवडमध्ये मुक्कामी असेल, त्यानंतर हा पालखी सोहळा देहूकडे मार्गस्थ होईल, तर ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा रविवारी आळंदीकडे मार्गस्थ होणार आहे. पुणे महापालिकेच्या विकास कामांमधील भ्रष्टाचार रोखण्यासाठी 5 लाख रुपयांच्या पुढील प्रत्येक विकास कामाची त्रयस्थ संस्थेकडून तपासणी करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. एकंदर कामाच्या 10% कामांची तपासणी दक्षता विभागामार्फत प्रत्यक्ष जागेवर जाऊन केली जाणार आहे. पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मालमत्ता कर वसुली मोहिमेअंतर्गत 1 एप्रिल ते 16 जुलै या कालावधीत 4,28,000 मालमत्ता धारकांनी मिळून 544 कोटी रुपयांचा कर भरणा केला आहे. 30 जूनपर्यंत ऑनलाईन कर भरणाऱ्यांना 10% सवलत देण्यात आली होती. या सवलतीचा लाभ 3,23,239 मालमत्ता धारकांनी घेतला. 1 जुलै ते 30 सप्टेंबर या कालावधीत ऑनलाईन कर भरणाऱ्यांना महापालिकेनं 4% सवलत जाहीर केली आहे. पुणे जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि खडकीच्या टीकाराम जगन्नाथ महाविद्यालयानं येत्या 22 जुलै रोजी सकाळी 10 वाजता महाविद्यालयात पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचं आयोजन केलं आहे. इच्छुकांनी विभागाच्या rozgar.mahasvayam.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावेत, असं आवाहन मार्गदर्शन केंद्राचे प्रभारी सहाय्यक आयुक्त सा बा मोहिते यांनी केलं आहे. सहकार भारतीच्या पुणे जिल्हा साखर कारखाना प्रकोष्ठ प्रमुखपदी अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर इथल्या कृषीनाथ ग्रीन एनर्जी साखर कारखान्याचे संचालक भाऊसाहेब आव्हाळे यांची निवड झाली आहे. आळंदीमध्ये नुकत्याच झालेल्या 2 दिवसांच्या अभ्यास वर्गावेळी सहकार भारतीचे पुणे विभाग प्रमुख गिरीश भवाळकर यांनी पुणे जिल्ह्याची कार्यकारिणी घोषित केली. एमआयटी विश्वशांती विद्यापीठाच्या स्कूल ऑफ एज्युकेशननं राष्ट्रीय सरपंच संसदेच्या सहाय्यानं येत्या 19 आणि 20 जुलैला महाराष्ट्र वारकरी कीर्तनकार गोलमेज परिषदेचं आयोजन केलं आहे. आळंदीमध्ये होणाऱ्या या परिषदेत राज्यभरातून 60 कीर्तनकार आणि 150 सरपंच सहभागी होणार असल्याची माहिती विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ मिलिंद पांडे यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. वारकरी संप्रदायाच्या प्रबोधन कार्याचा विस्तार करण्याच्या उद्देशानं या परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. ज्येष्ठ समाजसुधारक लेखक कवी अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुण्यातील माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी माध्यमिक विद्यालयात आज अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून केलेली मांडणी लक्षात घेऊन आपणही समाजातील उपेक्षित लोकांच्या उद्धारासाठी काम केलं पाहिजे, असं प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य रवींद्र शिंगणापूरकर यांनी यावेळी केलं. यावेळी काही विद्यार्थ्यांनी अण्णाभाऊंनी लिहिलेल्या स्मशानातलं सोनं या कथेचं अभिवाचन केलं, तर काहींनी अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा भाषणातून आढावा घेतला. डॉ डी वाय पाटील विद्यापीठातील रिजनरेटिव्ह मेडिसिन प्रयोगशाळेत गोमूत्रावर केलेलं संशोधन नुकतंच जर्नल ऑफ आयुर्वेद अँड इंटिग्रेटिव्ह मेडिसिन या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रसिद्ध झालं आहे. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ रमेश भोंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे संशोधन केलं आहे. गोमूत्रामुळे मूळ पेशींची जोमानं वाढ होत असून गुडघेदुखी आणि हाडांची झीज यावरही ते उपयुक्त असल्याचं या संशोधनातून समोर आलं आहे. पुणे आणि परिसरात आज दिवसभर ढगाळ वातावरण होतं. कमाल तापमान 29 तर किमान तापमान 23° सेल्सिअस नोंदवलं गेलं. उद्याही हवामान ढगाळ असेल, तसंच हलक्या पावसाचीही शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.